आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंगदेवबा लाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 14th दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ यन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्र माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे. पोस्टचा ॲड्रेस जसं असते पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय उर्दू शिष्यमंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. CDB म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं सोनं इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
टू शील्ड सिटिझन्स देअरफॉर अँड बिझनेसेस फ्रॉम द स्टीप राइस इन ग्लोबल क्रूड प्राइसेस सेंट्रल एक्साइज ड्युटी ऑन पेट्रोल अँड डिझेल वॉज रेड्युस्ड बाय 10 rupees पर लिटर. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था CDBच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111 रुपये 21 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97 रुपये 83 पैसे प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर, जुजर वाशी, श्रीरंग देवबालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.